नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. गोयातल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्सीस युनिवर्सिटी NFSU काल सावन 11 जुलै मेरेन आयकर विभागाच्या तपास संचालनालय येणावळ कर खात्या खातीर डिजिटल न्यायशास्त्राचेर 5 दिसांची प्रशिक्षण कार्यावळ आयोजित केल्या. या प्रशिक्षण कार्यावळीचे उक्तावण कॅम्पस संचालक NFSU गोय प्राध्यापक डॉ नवीन कुमार चौधरी आणि आयकर तपास मुखेल संचालक राहुल गर्ग हांणी केले. या ऑफलाईन प्रशिक्षणाचे हेतू तपास अधिकाऱ्यांक डिजिटल न्यायालयीन विज्ञानात अर्थिक गुन्ह्यांचे चडात चड महत्वाचे घटक नवीनतम साधना आणि तंत्रज्ञान सज्ज करपाची अंमलबजावणी करप असा. प्रशिक्षणात डिजिटल पुरावो हाताळणी, ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी ट्रॅकिंग, मोबाईल आणि संगणक न्यायालयीन विश्लेषण, डार्क वेब तपास आणि अर्थिक फटवणूक सोदून काढपाक AIचा वापर असे प्रगत मॉड्यूल आस्पावित असतले. या प्रशिक्षणातल्यान अधिकाऱ्यांक खऱ्या संसारातल्या परिस्थितीकडेन संवाद साधपाक, तांची चौकशी गुप्तचर बुद्धी वाढवपाक आणि अर्थिक गुप्तचर आणि कर अंमलबजावणीच्या मळार न्यायालयीन उत्तम पद्धती लागू करपाक एक घटमूट माची मेळटली असे आपल्या उक्तावण उलोवपात डॉ नवीन कुमार चौधरी हांणी सांगले. आयकर तपास मुखेल संचालक राहुल गर्ग हांणी प्रशिक्षण कार्यावळीची माहिती दिली आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी हांणी ह्यो नवीन तांत्रिक पद्धती शिकून आपल्या कामात त्याचा वापर करचो असे आवाहन केले.
We have also forwarded a proposal for 12 regional labs for establishing a digital forensic lab at 12 regional headquarters, that is at Guwahati, Jharkhand, Nagpur, Lucknow, Jaipur, Chennai, Bhubaneswar, Panjim, Surat, Kochi, Ludhiana and Raipur. These labs will be as smaller labs, not like the 8 labs which will be established at the headquarters, but at the same time we have to understand that it will be giving the organization an infrastructure to take up the investigation, digital investigation in situ.
पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्यो सुमार 193 सुवातो रित्यो असात. ह्यो रित्यो सुवातो भरपा खातीर प्रवेशाची दुसरी फेरी आयज सावन 10 जुलै ह्या काळात जातली. सरकारी तंत्रनिकेतन आल्तिनो, सरकारी तंत्रनिकेतन मये, कुडचडे शिपबिल्डिंग इन्स्टिट्यूट, बोगदा, आग्नेल आश्रमात सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी असे विविध पदविका अभ्यासक्रम उपलब्ध असात. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक ह्या विषयातल्या अभ्यासक्रमांक बरीच मागणी असा. या अभ्यासक्रमा खातीरूय सुवात उपलब्ध असा अशी माहिती तांत्रिक शिक्षण खात्याचे उपसंचालक प्रदीप कुसनूर हांणी दिली. संस्कृती मंत्रालयाच्या राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाट्य अकादमीच्या संगीत नाटक अकादमीन 2024 आणि 2025 वर्षा खातीरच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारा खातीर अर्ज मागयल्यात. नामांकना आणि स्वयं नामांकना अशा दोन प्रकारातल्यान www.संगीतनाटक.gov.in चेर ऑनलाईन अर्ज मागयल्यात. अर्ज स्वीकारपाची निमाणी तारीख 14 जुलै 2025 असा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां की हालीच्या ऑपरेशन सिंदूर वेळार भारताच्या देशांतर्गत उपकरणांच्या क्षमतेन त्यांच्या संरक्षण स्वदेशी उत्पादनांची जागतिक मागणी वाढल्या. नवी दिल्लीत झालेल्या नियंत्रक परिषदेत उलयतना सिंग हांणी हे सांगले.
हमारा डिफेंस एक्सपेंडिचर कुछ ऐसा होना चाहिए जिसमें सिर्फ हमारा बजट न बढ़े बल्कि उस बजट का राइट डिप्लॉयमेंट एट द राइट टाइम फॉर द राइट ऑब्जेक्टिव भी उतना ही जरूरी हो. आज हमारे डिफेंस सेक्टर की ओर पूरी दुनिया की निगाहें. ऑपरेशन सिंदूर के दौरान जो हमने शौर्य दिखाया है हमारे सेना के जवानों ने, जो हमें डोमेस्टिक इक्विपमेंट की क्षमता का प्रदर्शन किया है, उसके बाद हमारे इंडिजिनस प्रोडक्ट की ग्लोबल डिमांड और बढ़ रही है.
पणजी वेधशाळेन नोंद केल्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 29.5 डिग्री सेल्सियस नोंद झाला तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद झाला. राज्यात फुडले 7 दीस काय वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडू येता. वाऱ्यावराक 40 ते 50 किलोमीटर वेगान व्हावतले, ताचो वेग 60 किलोमीटर इतलो वाढू येता. देखून नुस्तेमारांनी हे काळात खोल दर्यात वचचे न्ही असे वेधशाळेन कळीत केला. खेळा आणि युवा व्यवहार संचालनालयान 2024-25 या वर्षा खातीरच्या दिलीप सरदेसाय स्पोर्ट्स एक्सलन्स पुरस्कारा खातीर गोय खेळा प्राधिकरणाची मान्यताय आशिल्ल्या संबंधित राज्य पावण्यावेल्या खेळा संघटनांवरवी पात्र खेळगड्यांकडल्यान अर्ज मागयल्यात. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागाच्या मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.